आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं वातावरण तापलं। कालही पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका। महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाचं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण आणि राज्यात उन्हाची काहिली सुरूच, पुढचे 2-3 दिवस तापमानातली वाढ कायम राहण्याचा हवामान विभागाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं वातावरण तापलं असून सर्वच पक्षांचे नेते जोरदार प्रचार करत आहेत। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालही राज्यात प्रचारसभा झाल्या। उस्मानाबाद मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील, माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि लातूरमधले भाजपा उमेदवार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारासाठी या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या। गेल्या 10 वर्षात भाजपाच्या नेतृत्वातल्या लोकशाही आघाडी सरकारनं शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात खतं उपलब्ध करून दिली, शेतकरी उत्पादक कंपन्यांना सहाय्य केलं, तसंच त्यांच्या शेतातली ज्वारी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचं काम केलं, असं मोदी यांनी धाराशिवमधल्या प्रचारसभेत सांगितलं। देशात मजबूत सरकार असेल तरच वर्तमान काळाबरोबर भविष्याकडे लक्ष देता येतं, त्यामुळे काम करण्याची पुन्हा एकदा संधी द्या, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी माढा मतदारसंघातल्या माळशिरस इथं झालेल्या सभेत केलं। काँग्रेसनं गरिबी हटवण्याच्या फक्त घोषणाच दिल्या, अशी टीका त्यांनी केली। सहकार क्षेत्राला गती देण्यासाठी केंद्र शासनानं स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं। येत्या काही दिवसात देशात नव्यानं बाजार समित्या स्थापन करण्यात येणार आहेत, असं मोदी म्हणाले। लातूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत त्यांनी सुरुवातीलाच लातूरची ओळख बनलेल्या शिक्षण क्षेत्रातल्या लातूर पॅटर्नचा उल्लेख केला। विरोधकांच्या दरवर्षी पंतप्रधान बदलण्याच्या प्रस्तावावर टीका करतानाच देशाच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षेसाठी स्थिर सक्षम नेतृत्वाची गरज असल्याच्या मुद्द्यावर मोदी यांनी भर दिला। महाविकास आघाडीतर्फे काल पुण्यात जाहीर सभा घेण्यात आली। या सभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलं। शरद पवार यांनी आपल्या भाषणात महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांना हात घालत केंद्र सरकारवर टीका केली, तर भाजपामध्ये महाराष्ट्राबद्दल द्वेष असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला। त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांनी राजापूर तालुक्यातल्या पाचल इथं जाहीर सभा घेतली। यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या उमेदवारीवरून महायुतीवर टीका केली। नारायण राणे यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। केंद्र सरकार महिला, युवक, शेतकरी आणि गरिबांचं जीवनमान सुधारण्यासाठी कार्यरत आहे, यावर बोलण्याचे कुठलेच मुद्दे विरोधकांकडे नसल्यानं ते जातीभेद निर्माण करत आहेत, असं राणे यावेळी म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी काल भाजपा नेते पियुष गोयल यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। देशाची विकासयात्रा यापुढेही सुरू राहील असं सांगून आपण उत्तर मुंबईत पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात विकास कामं करणार असल्याचं गोयल यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। धुळ्यात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची महारॅली यावेळी काढण्यात आली। पालघर मतदारसंघात विजया म्हात्रे यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज भरला। दरम्यान मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं भूषण पाटील यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेनं वायव्य मुंबईतून रवींद्र वायकर आणि दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे। नाशिकच्या जागेवरील दावा भाजपनं सोडला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दिली। नाशिकच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्रितपणे निर्णय घेतील, असंही बावनकुळे यांनी सांगितलं। येत्या 2 मे रोजी महायुतीचे जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार संयुक्त मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज दाखल करतील, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। 65वा महाराष्ट्र दिन आज साजरा होत आहे। यानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रम होत आहेत। मुंबईत दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या तसंच जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचं तंतोतंत पालन करावं, त्याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असं राजशिष्टाचार विभागानं सर्व संबंधितांना परिपत्रकाद्वारे कळवलं आहे. आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग आज सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. 1 मे 1975 रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून पहिल्यांदा प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित झालं. पुणे वृत्त विभागाचे पहिले वृत्त संपादक चंद्रशेखर कारखानीस या विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले,
दरवर्षी 1 मे आला की आपल्याला महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिनाची आठवण येते, पण माझ्या आयुष्यात या दिवसाला एक विशेष महत्व आहे, कारण 1 मे 1975 रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ज्या प्रादेशिक बातम्या सुरू झाल्या त्याचं वृत्त संपादन करण्याची संधी मला मिळाली हे एक मी माझं भाग्य समजतो. आणि त्या दिवशी आम्ही त्याची 1-2 आठवडे पूर्वतयारी केली होती, तर त्या दिवशीच्या बातम्या देण्यासाठी दिल्लीहून आमच्या कार्यालयाने अनुभवी म्हणून 2 व्यक्ती पाठवल्या होत्या आणि त्या महाराष्ट्राला चांगल्याच परिचयाच्या होत्या. एक म्हणजे सदाशिव दीक्षित आणि दुसऱ्या म्हणजे प्रसिद्ध लेखिका सुधा नरवणे. त्या दिवशीचं बुलेटिन प्रत्यक्ष सदाशिव दीक्षितांनी वाचलं. मी आणि दीनानाथ आष्टेकर आम्ही दोघं वृत्त संपादक म्हणून त्या दिवशी काम केलं आणि बातम्यांच्या सुरुवातीलाच त्यावेळचे ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण जे मुख्यमंत्री होते त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या, तर त्यांचं रेकॉर्डेड शुभेच्छा आधी प्रसारित करण्यात आल्या आणि नंतर बातमीपत्र सुरू झालं. बघता बघता 49 वर्ष निघून गेली आणि मला मागे वळून पाहताना अनेक आठवणी दाटून येतात.
त्यावेळच्या वृत्तनिवेदकांपैकी एक म्हणजे सुधा नरवणे. त्यांच्या आकाशवाणीतल्या आठवणींना उजाळा दिला आहे त्यांचे सुपुत्र देशाचे निवृत्त लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी.
आकाशवाणी पुणे केंद्र, मनोज नरवणे आपल्याला शुभेच्छा देत आहे. 50 वर्षपूर्वी असंच माझ्या आईचा आवाज सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. ते पहाटे 7:05 घरोघरी पोहोचायचे. हेच ऐकून बरेच लोकांचं रोजचं रुटीन सुरू व्हायचं. हे ऐकता ऐकता एक संपूर्ण पिढी वाढलेली आहे. शाळेत असताना बरेच खेपी आईबरोबर स्टुडिओमध्ये गेलो होतो. तेव्हा काही कॉम्प्युटर्स वगैरे नव्हते, सगळं काही हातानेच करावं लागायचं आणि 7 वाजताच्या बुलेटिनसाठी घरनं दररोज 4:30 निघावं लागायचं. हे काही सोपं काम नव्हतं. आर्मी जॉईन करताना कोणाला वाटत नाही एक दिवस आर्मीचे सेना अध्यक्ष होतील, पण नेहमी माझी आई म्हणायची जे काही करायचंय छानपैकी काम कर, म्हणजे रँक वगैरे येतील ते सगळं बोनस आहे. हेच माझा आजच्या पिढीसाठी मेसेज आहे. मन लावून काम करावं. आज 1 मे महाराष्ट्र दिवस पण आहे आणि आकाशवाणी केंद्र स्वर्ण जयंती सुद्धा आहे. या दोन्ही निमित्ताने मी माझ्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शेवटचं म्हणजे वोट नक्की करावे. जय महाराष्ट्र, जय हिंद.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती काल राज्यभरात साजरी झाली. मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तसंच अन्य शासकीय कार्यालयांमध्ये तुकडोजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातल्या राहुड गाठात काल राज्य परिवहन महामंडळाची ब्रस ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 4 प्रवासी ठार झाले तर 33 प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबई पुणे महामार्गावर कुंभवलीजवळ चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं कार 50 फूट खोल खड्ड्यात पडली. काल दुपारी झालेल्या या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. हवामान. राज्यात सर्वत्र उन्हाचा ताप वाढतोच आहे. उन्हाच्या वाढत्या चटक्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. काल सोलापुरात तापमानाचा पारा 44 अंशांवर गेला. मालेगाव इथंही 44 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, तसंच उन्हापासून बचावासाठी टोपी, स्कार्फ, गॉगल, छत्री इत्यादी साधनं वापरावीत, भरपूर पाणी प्यावं, सकस संतुलित आहार घ्यावा असं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि प्रशासनानं केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं वातावरण तापलं. कालही पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाचं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण आणि राज्यात उन्हाची काहिली सुरूच, पुढचे 2-3 दिवस तापमानातली वाढ कायम राहण्याचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.